आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे महिनाभरात परत करण्यासाठी राज्य सरकारची 14,000 पुरुषांना नोटीस. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही मान्यता. नागरिकांना रिक्षा टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राईड ॲप सुरू करणार. आणि आगामी 4 दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना, मतदार याद्या या सर्व प्रकारच्या कार्यवाहीला वेळ लागणार आहे, त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. नाशिक विभागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा त्यांनी आज आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानं सोडत पद्धतीनं प्रभागातून आरक्षण काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. मतदारसंख्या, मतदान केंद्र, आवश्यक मनुष्यबळ, मतदान यंत्र आदींची तयारी आणि पूर्वनियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत, व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही. कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून 20 ते 25 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीत 5 आणि पंचायत समितीत 1 जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी असं आठवले म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं पाठवली आहे. महिनाभरात पैसे परत नाही दिले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं त्यांना नोटीशीद्वारे दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 21.5 कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 वर्षांऐवजी 49 वर्षांच्या 2 टप्प्यात मिळून 98 वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत 13 खासगी स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रतिरुग्ण 2,000 वरून 6,000 रुपये करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक, अॅग्रीटेक, मेडटेक, सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा, बायोटेक, स्पेसटेक, ब्लॉकचेन, क्वांटम कम्प्युटिंग, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, मोबिलिटी, डीपटेक यासारख्या उच्च क्षमतेच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट या धोरणात आहे. या धोरणामुळे राज्यात येत्या 5 वर्षात 25,000 उद्योजक घडतील आणि 50,000 स्टार्टअप सुरू होतील असे नियोजन आहे. यात 500 कोटी रुपयांचा महाफंड स्थापन केला जाणार असून यातून सुरुवातीच्या टप्प्यातल्या 25,000 उद्योजकांना मार्गदर्शन, इन्क्युबेशन आणि आर्थिक मदत दिली जाईल. यामुळे देशातली सर्वाधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स राज्यात स्थापन होण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि नाविन्यता क्षेत्रात राज्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल.
ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार छावा राईड या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे. या ॲपवरून नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी ही जनभावना लक्षात घेत राज्य शासन यासंदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेनं कबूतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त खेळ मिळवून देण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. या समितीत गृहविभागासह संबंधित विभागांचे सचिव, निर्माते, मल्टीप्लेक्स मालक, चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या समितीनं 1.5 महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर केला आहे. 3 लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे या पुरस्काराचं पहिलंच वर्ष आहे. ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन संवर्धन करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं आज झालेली ढगफुटी आणि त्यानंतर खीरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. लष्कराच्या जवानांचं पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलासह जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून 15 ते 20 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अंदाजे 5 कोटी रुपये किमतीचा गांजा तसंच 1.5 किलो वजनाचं सोनं जप्त केलं. याखेरीज एका विमानतळ कर्मचाऱ्याकडूनही 1.39 कोटी किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं. नर्मदा नदीवर वसलेल्या सरदार सरोवरात बुडालेली बोट रुग्णवाहिका 3 दिवसानंतर बाहेर काढण्यात यश आलं. या रुग्णवाहिकेची कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विजय घोलप यांना निलंबित करण्यात आलं आहे. सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन तसंच जन्ममृत्यू विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागी तिचा पती काम करणं या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. डॉ घोलप यांची चौकशी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराचंद परशुराम उर्फ हिराभाई बुटाला यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. त्यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राज्यातल्या सर्व कार्यालयांचं पॉश ऑडिट करावी अशी मागणी राज्य महिला आयोगानं राज्य सरकारकडे केली आहे. यानुसार महिलांसाठी कामाचे ठिकाण म्हणून सुरक्षित आहे की नाही याची तपासणी व्हावी असं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना, पळवाट शोधणाऱ्यांना चाप बसेल आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल असं त्या म्हणाल्या. धुळे शहरात काल कानुबाई मातेच्या विसर्जनादरम्यान एक वृद्ध व्यक्ती पांझरा नदीत वाहून गेली. त्याचा शोध घेणाऱ्या SDRFच्या पथकाला आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. नवी मुंबई महापालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रात टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करून कापडी राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या राख्या नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून पालिकेचे विभाग कार्यालय आणि मुख्यालयात स्टॉल लावण्यात आले आहेत. हवामान. राज्यात आजपासून पुढचे 4 दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तमिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून अरबी समुद्रात पूर्व पश्चिम दिशा असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात हवामान बदलेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे महिनाभरात परत करण्यासाठी राज्य सरकारची 14,000 पुरुषांना नोटीस. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही मान्यता. नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राईड ॲप सुरू करणार. आणि आगामी 4 दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.